93.5 रेड एफएम वर नोवा ज़ून 24 मिनिटं झाले तर रुद्रा आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आपण आज बोलत आहोत लहान मुलांच्या सुट्ट्यांबद्दल. डेफिनेटली सुट्ट्या आपण जशा एन्जॉय करायचो त्या भारीच होत्या. आजची पोरं ज्या सुट्ट्या एन्जॉय करतायत त्या सुद्धा भारीच आहेत. डेफिनेटली आपण फक्त फरक लक्षात घेतोय. आपण प्रचंड हुंदडायचो, प्रचंड खेळायचो, काही केसेसमध्ये प्रचंड मार खायचो आणि ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्वॉल्व्ह असायचो. सध्या झालं काय, पोरांना एक तर व्हिडिओ गेम्स, मोबाईल फोनवर असणारे गेम्स, यामुळे ॲक्च्युली खेळायला जाण्यात जरा इंटरेस्ट कमी असलेला दिसून येतो आहे. आपण असं म्हणतो की नाही नाही मुलं खेळतात वगैरे, पण जे प्रमाण आहे मुलांच्या खेळण्याचं ते खऱ्या अर्थानं कमी झाल्याचं आपल्याला लक्षात येत आहे, दिसून येत आहे. आणि दुसरीकडे मारा होतोय या पोरांवरती. एकतर एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज, या ऍक्टिव्हिटीजचे क्लासेस, समर कॅम्प्स, ही ट्युशन, ती ट्युशन, ट्युशन इन द सेन्स ते शिकवतात वेगवेगळ्या गोष्टी, ऍक्टिंग, डान्सिंग, सिंगिंग, घोडसवारी, व्हेरी गुड, पाहिजे, पण लिमिटेड पाहिजे, थोडं पाहिजे. अख्खा दिवस तो पोरगा बाहेरच ऍक्टिव्हिटीजमध्ये बिझी आहे, खेळायला त्याच्याकडे एक मिनिट नाही आहे. ये अगर हो रहा है तो कहीं ना कहीं चीजें गलत है. 6601935 नंबर आहे. एकूण तुम्ही काय दृश्य पाहता आहात या पोरांच्या सुट्टीचं जरा शेअर करा. एक ट्रॅक प्ले करतोय वजा तुम हो फ्रॉम हेट स्टोरी 3. थोड्याच वेळात येत आहे गाणं सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर. नाणं आहे खणखणीत नाणं, गाणं आहे खणखणीत नाणं, बजाते राहू.